विविध भारती पुणे, संध्या खान सादर करत आहे पुणे वृत्तांत. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं पुणे जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी विविध जनजागृतीपर उपक्रम राबवण्यात येत आहेत. इंदापूरच्या शासकीय निवास शाळेतील विद्यार्थ्यांनी तृतीय पंथी घटकांच्या सहभागातून मतदान जनजागृतीपर फेरीचं आयोजन केलं होतं, तर शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं राजा रविवर्मा कला दालनात शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी रंगवलेल्या मतदान जनजागृतीपर भित्तीपत्रक प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचा दिवस ईस्टर संडे आज सर्वत्र साजरा होत आहे. ख्रिश्चन धर्मियांच्या 40 दिवसांच्या उपवासाची सांगताही आज होत आहे. ईस्टर संडेनिमित्त पुण्यातील विविध चर्चमध्ये आज विशेष प्रार्थना आयोजित करण्यात आली. काही चर्चमध्ये रक्तदान नेत्र तपासणीसह आरोग्य शिबिर भरवण्यात आलं. ईस्टरनिमित्त गरिबांना अन्नदान आणि अन्य दानधर्म केला जात असल्याची माहिती पुणे धर्मप्रांताचे बिशप अँड्र्यू राठोड यांनी दिली. फुले शाहू आंबेडकर लघुजी वसंत साळवे अण्णा भाऊ साठे यांनी दिलेला समतेचा विचार आज हरवत चालला आहे. तो विचार टिकवणं ही काळाची गरज असल्याचं मत ज्येष्ठ कामगार नेते डॉ बाबा आढाव यांनी आज पुण्यात व्यक्त केलं. दलित चळवळीचे आणि मातंग समाजाचे अभ्यासक भाऊसाहेब सोनवणे यांच्या 90वीनिमित्त आयोजित कृतज्ञता गौरव सोहळ्यात ते बोलत होते. भाऊसाहेब सोनवणे यांनी मातंग समाजासाठी अत्यंत मोलाचं योगदान दिलं आहे अशा शब्दात त्यांनी सोनवणे यांच्या कार्याचा गौरव केला. पुण्यातील लोहगाव परिसरात 100 खाटांचं नवं उपजिल्हा रुग्णालय उभारण्यात आलं असून पुढच्या आठवड्यापासून ते कार्यरत होण्याची शक्यता असल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागानं दिली आहे. या रुग्णालयात रुग्णांसाठी सर्वसाधारण कक्ष, अतिदक्षता विभाग, प्रयोगशाळा आणि रुग्णालयाशी संबंधित अन्य सुविधांचा समावेश आहे. एसटीच्या पुणे विभागातील 5 बस आगार पूर्णपणे इलेक्ट्रिक केले जाणार आहेत. यात स्वारगेट, इंदापूर, मंचर, आळंदी आणि सांगवी आगारांचा समावेश आहे. स्वारगेट डेपोमधून 137, सांगवीतून 30, इंदापूरमधून 29, मंचरमधून 27 तर आळंदीमधून 28 अशा एकंदर 251 ई गाड्या धावणार आहेत. आकाशवाणी पुणे केंद्राचे सुविख्यात उद्घोषक सिद्धार्थ बेंद्रे 30 वर्षांच्या सेवेनंतर आज स्वेच्छानिवृत्त होत आहेत. उद्घोषक म्हणून त्यांनी प्रथम आकाशवाणी मुंबई केंद्रावर नियुक्ती झाली होती. एकंदर 34 वर्ष उद्घोषक म्हणून त्यांनी कार्य केलं. फोन इन कार्यक्रम, सुप्रभात, मेहक, लोभ सावा असे अनेक कार्यक्रम त्यांनी सादर केले. पंढरपूरची वारी, मॅरेथॉनचं प्रत्यक्ष वर्णन अनेक वर्ष त्यांनी केलं. मान्यवरांच्या मुलाखती, महत्वाचे बाह्य प्रसारण कार्यक्रम, स्पष्ट आणि उत्स्फूर्त सादरीकरणामुळे ते श्रोतृवर्गात विशेष लोकप्रिय होते. निवेदक तुमच्या भेटीला या कार्यक्रम मालिकेचं पहिलं पुष्प त्यांनी गुंफलं, जे विशेष लोकप्रिय ठरलं होतं. चित्रपट संगीत हा त्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. अनेक संकल्पनांवर आधारित चित्रपट गाणी मधुमालती, गाता रहे मेरा दिल, बेला के फूलमध्ये विशेष गाजली. लता दिदींच्या निधनाचं वृत्त विविध भारतीवरून सकाळी 10 वाजता प्रसारित झाल्यावर तासाभरातच त्यांनी स्टुडिओमधून लता दिदींवर एक विशेष कार्यक्रम प्रसारित केला. जवळचे स्नेही आणि अधिकारी त्यांना एन्सायक्लोपीडिया या नावानं हाक मारतात. आकाशवाणी पुणे केंद्राच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी बेंद्रे यांच्या निवृत्तीनिमित्त नुकतंच एका भावपूर्ण निरोप समारंभाचं आयोजन केलं होतं. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आज महाराष्ट्रासह विविध राज्यातून 90 ट्रक फळभाज्यांची आवक झाली. वाढत्या उन्हाळ्यामुळे बटाटा, मटार आणि घेवड्याच्या भावात वाढ झाली आहे, तर तोतापुरी, कैरी, काकडी, गाजर आणि फ्लॉवरच्या भावात घट झाली. पालेभाज्यांचे दर टिकून आहेत. उन्हाळी रसाळ फळांची आवक वाढली आहे. फुल बाजारात मात्र गेल्या 15 दिवसांपासून मंदीचं वातावरण आहे. पुण्यात सुरू असलेल्या 14व्या लायन्स प्रीमियर लीग T20 क्रिकेट स्पर्धेत नायर ईगल संघानं कोकणे स्टार्सचा 6 गडी राखून पराभव करत उपांत्य फेरी गाठली. दुसऱ्या सामन्यात सांची सुपर किंग्ज संघानं जाधव नाईट रायडर्सचा 2 गडी राखून पराभव करून उपांत्य फेरी गाठली. हवामान. पुणे आणि परिसरात आज कमाल 39 तर किमान 22.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उद्या तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू संध्याकाळी 6 वाजता विविध भारती पुणे केंद्रावर ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.